भारती पुणे मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. गेल्या सुमारे 8 दिवसांपासून पुण्यातील रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे पुणेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. शिवाजीनगर भागात सर्वाधिक तापमान वाढ नोंदवली गेली आहे, तर कोरेगाव पार्क वडगाव शेरी भागातही रात्रीच्या तापमानात चांगलीच वाढ दिसून आली आहे. दिवसा ढगाळ हवामानामुळे दमटपणा वाढत चालला आहे. चैत्र पालवीच्या निमित्तानं दरवर्षी पुण्यात दिसणारी रम्य सुखद गारवा पसरवणारी सायंकाळ यंदा मात्र लुप्त झाल्याचं चित्र आहे. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत सातत्यानं घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कडक उन्हाळ्यात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे. पुण्यात 1967 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 69.64%, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत 50% कमी मतदानाची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत ही टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महिला आणि बालविकास विभाग, स्वीप व्यवस्थापन कक्ष आणि मंथन फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत शहरातील गुरुवार आणि बुधवारपेठ भागात महिला फेरी काढण्यात आली. जास्तीत जास्त महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या उद्देशाने या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं शहरात मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालयं आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वाकड विभागामध्ये सर्वाधिक 65,000 मालमत्ताधारकांनी 148 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. सर्वात कमी तळवडे विभागामध्ये 8,096 मालमत्ताधारकांनी 23,38,00,000 रुपये कर भरणा केला आहे. सर्वाधिक ऑनलाईन पद्धतीने 513,58,00,000 रुपये कर जमा करण्यात आला. शहरी गरीब वैद्यकीय योजनेच्या सभासत्वाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत असलेल्या कर्करोग आणि डायलिसिसच्या रुग्णांना यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सभासत्वाच्या नोंदणीसाठी सुविधा देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागानं घेतला आहे. सभासदांना यंदा नव्यानं उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही. सध्या या योजनेअंतर्गत कर्करोगाचे 1,247 आणि डायलिसिसचे 1,022 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांनी दिली. पुण्यात केईएम रुग्णालयातर्फे जागतिक ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त सोमवारी जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आणि संपूर्ण एप्रिल महिना ऑटिझम जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. या फेरीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केईएम रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्यातील माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या गीता धनावडे या विद्यार्थिनीची इस्रोच्या युविका 2024 अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या गीताचा इस्रोकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत संपूर्ण भारतामध्ये 6वा क्रमांक आला. गीताला इस्रोच्या अहमदाबाद इथल्या केंद्रात 12 ते 25 मे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंत चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर विभाग आणि अतिदक्षता विभागासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे 17 सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. ही नेमणूक पुढील 2 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीनं करण्यात आली आहे. संत विचार प्रबोधिनी आणि डॉ रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कीर्तन सेवा पुरस्कार हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज यांना, तर लोककला सेवा पुरस्कार शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भावार्थ देखणे यांनी निवेदनाद्वारे कळवली आहे. पुरस्काराचं यंदा 2रं वर्ष आहे. अखिल भारतीय क्रिकेट निवड समितीनं कनिष्ठ गटातील क्रिकेटपटूंची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड केली असून यामध्ये पुण्यातील 16 वर्षांखालील गटात अथर्व काळे, 19 वर्षांखालील गटात मुलींमध्ये खुशी मुल्ला भविका आहिरे, तर मुलांमध्ये सोहम जांबळे अनिरुद्ध साबळे आणि स्वराज चव्हाण, 15 वर्षांखालील गटात निकिता सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय शिबिर 19 एप्रिल ते 15 मे या कालावधीत कटक, राजकोट, देहराडून, रांची, सूरत, नांदेड आणि नागपूर इथं होणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.